सुनना, वो पाइप में पानी कौन सा है, बोरिंग का है क्या? हेलो, हाँ पाटकर सर, विशाल बोलतोय फळांचा अभिरुची मधून. झालं का काय घरच्यांशी बोलणं तुमचं? चाल, ओके सर, कळवा मग एक्झिबिशनच्या आधी बुकिंग झालं तुम्हाला त्यांनी पण मिळेल फ्लॅट चॉईसला आणि तीच ऑफर आहे. ओके सर.